सर्व भूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चितवृत्तीच्या सहस्र करी उदयला असे जो अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी अशेष अन्यथा दृष्टी पांथिक चेव विले वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी चारी जीव भ्रमराते हे रूपक हे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू पांघरोनी निरंतरू उल्लसत असे स्वमायेचे आडवस्त्र लावूनी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छाया विचित्र चौऱ्याऐंशी लक्ष तया ब्रह्मादी कीटांता अशेषाही भूत जाता देहाकार योग्यता पाहो निदावी तेथ जे देहा पुढे तेथ जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे ते भूत तया आरुढे हे मी म्हणोनी सूत सूते गुंतले तृण तृणची बांधिले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी तयापरी देहाकारे आपण पेची दुसरे देखोनी जीव आविष्करे आत्मबुद्धी ऐसे मी शरीराकारी यंत्री भूते अवधारी वाहुनी हालवी दोरी प्राचीनाची तेथ जयाचे कर्मसूत्र मांडूनी ठेविले स्वतंत्र ते तिये गती पात्र होची लागे किंबहुना धनुर्धरा भूताते स्वर्ग संसारा माझी भोवंडी तृणेवारा आकाशी जैसा भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढारी हे तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते जैसे चेष्टा आपुलिया समुद्रादिक धनंजया चेष्टती चंद्राची सन्निधी एकी तया सिंधू भरिते दाटे सोमकांता पाझरू फुटे कुमुदा चकोरांचा फिटे संकोचूतो तैसी बीज प्रकृती वशे अनेक भूते येके ईशे चेष्टवी जती तो असे तुझा हृदयी जो सर्व भूतमात्रांच्या अंतरी आहे हृदय महा अंबरी चित वृत्तींच्या सहस्र करी उदयला असे जो जसं चंद्राच्या योगाने सिंधूला भरित येत सोमकांत पाझरायला सुरुवात होते चंद्र विकासिनी कमळ उगवतात चकोराचा संकोच फिटून जातो तो अमृत सेवन करायला लागतो तसा बीज प्रकृती वशे अनेके भूते एके ईशे बीज प्रकृतीच्या रूपानी अनेक भूत मात्रांच्या ठिकाणी एक ईश्वरच दडून बसलेला आहे चेष्टवी जती तो असे तुझा हृदयी तुझ्या हृदयाच्या ठिकाणी देखील तोच आहे तू देहाची मनाची थोडीशी सीमा ओलांड आणि पलीकडे जा तो सन्निधच आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात अर्जुनपण न घेता मी ऐसे पंडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप म्हणून ईश्वरू गोसावी तेने प्रकृती हे नेमावी तिया सुखे राबवावी इंद्रिये आपुली तू करणे न करणे दोन्ही लावूनी प्रकृतीचा मानी प्रकृती ही का अधिनी हृदयस्था जया काही करणं हे ज्या अहंतेनी घडतं ती प्रकृतीच आहे आणि मी आता काही करणार नाही मी आता काही बोलणार नाही असं म्हणणारी देखील प्रकृतीच असते तू करणे न करणे दोन्ही लावूनी प्रकृतीच्या मानी हे तू प्रकृतीवर सोपव प्रकृती ही का अधीनी हृदयस्था जया आणि ती प्रकृती ज्या हृदयस्थाच्या अधीन आहे तया अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिघ असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो जो आत हृदयस्थ बसलेला प्रभू आहे त्याला अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिघ महोदधी का गांग रिगाले जैसे, समुद्राला जशी गंगा मिळून जाते, मग तयाचे नि प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतू होऊन या स्वानंदे स्वरूपीची रमसी, एवढी सीमा तो ओलांड त्याच्या प्रसादाने सर्व सर्वोपशांती हीच जणू कोणी एखादी स्त्री कांतू होऊन या स्वानंदे तिचा कांत होऊन पती होऊन स्वरूपीची रमसी संभूती जेणे संभवे विश्रांती जेणे विसवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया तिये निजात्म पदींचा रावो होऊनि ठाकसी अव्यय म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तुगा। ती सीमा ओलांडण्याचा प्रयत्न आपण आता ध्यानामध्ये केला। विजयादशमीची सुरुवात ध्यानानी करणं, कुठल्याही पवित्र गोष्टीची सुरुवात ही ध्यानानी करणं, ही ती सीमा ओलांडणं आहे। आपण देहाच्या मनाच्या बुद्धीच्या सीमेमध्ये बंदिस्त असतो, ही सीमा ओलांडली गेली पाहिजे। ही सीमा जर ओलांडली गेली तर पलीकडे सुख ठेवलेलं आहेच। असं सुख प्रथम सेवून मग दसऱ्याचं काय सोनं वगैरे गंमत जम्मत हे सगळं आपल्याला करायचंच आहे। लौकिकाचं जे आहे ते त्या तऱ्हेने आपल्याला करायचंच आहे। आजचा हा विजयादशमीचा उत्सव काही कारणाकरता म्हणून प्रसिद्ध आहे। आजच्या दिवशी आई पार्वती दुर्गा देवीनी राक्षसांचा संहार केला। भक्तांची सोडवणूक केली, तो हा दिवस आहे। आजचा दिवस हा मुख्यतः मातृशक्ती च स्मरण करण्याचा दिवस आहे। शिव आणि शक्ती याच्यामध्ये शिव म्हणजे परमात्मा आणि शक्ती म्हणजे त्या परमात्म्याच्याच जवळ असणारी, परमात्म्यापासूनच निर्माण झालेली पण परमात्म्यापेक्षा वेगळी दिसणारी अशी त्या परमात्म्याची प्रकृती। रामकृष्ण म्हणत असत की वेटाळ घालून बसलेला नाग हा शिव आहे आणि तोच चालायला सुरुवात करतो तेव्हा शक्तीचं रूप धारण करतो। शिव आणि शक्ती एकमेकांपासून वेगळे नसले तरी शिवाचा तसा उपयोग सांसारिक संसार सांभाळणाऱ्या कुटुंब वत्सल अशा मंडळींना नाही, शिवाचा उपयोग परमार्थाकरता आहे। पण शक्तीचा उपयोग हा सर्वसामान्य आपल्या सर्वांकरता आहे, कारण तिच्यापासूनच सृजन होतं, तीच जननी आहे, तीच माता आहे, तीच शक्ती स्वरूप आहे। शिवाचं वर्णन ज्ञानेश्वरांनी अनंगू तो पेंधा निकवडहा नुसधा असं केलेलं आहे। अंगरहित ज्याच्यापाशी कसलीही संपत्ती नाही असा, केवळ असणारा, केवळ अस्तित्व मात्र असं केलेलं आहे। आणि शक्तीच्या आधारानेच शिव कल्याण करू शकतो, त्यामुळे कल्याणदायिनी ही शक्ती समजली जाते। सृजन हा तिचा गुण असल्यामुळं सृजनामध्ये जे गुण येतात, सृजनाच्या अंगाने जे गुण उत्पन्न होतात, ते सगळे मातेच्या ठिकाणी आहेत. ती लालन पालन करते, ती असते म्हणून आपण जन्माला येतो, तेव्हा आपलं आपल्याला काही करता येत नाही. कोपरा एवढे आपण, ती सगळे कष्ट उपसते. तहान भूक देखील ज्याची ज्याला स्वतःला कळत नाही आणि भागवता येत नाही, असे त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणारी तीच असते. वात्सल्याने त्याला सांभाळणारी तीच असते. करुणा राखणारी, पुत्राच्या अपराधाला क्षमा करणारी, अपत्याचं संरक्षण करणारी, आणि ही दुर्गा मा ही भक्ताच्या रक्षणाकरता म्हणून शस्त्र हातात धरणारी अशी झाली. पुत्राच्या सगळ्या अपेक्षांची पूर्ती माता करते. त्या मातेचा, दुर्गा मातेचा आज उत्सव आहे. आपण तिचं स्मरण करू. जागो जागो मा जननी, मंदार सामूहिक भजन आपल्याला सांगेल, त्याच्या पाठोपाठ आपण हे भजन म्हणणार आहोत. मातेच्या विषयी अत्यंतिक प्रेम आणि ती रक्षण करतीच आहे अशा भावनेनेच आपण हे भजन म्हणणार आहोत. माईक नीट करतो, समोर पाहिजे तोंडापासून.
जगदोधारिणी माता दुर्गा, जगदोधारिणी मा जगदो जगदोधारिणी माता दुर्गा, जगदोधारिणी मा जागो जागो मा, जागो जागो मा, जागो जागो मा जननी. हे दुर्गा देवी रणचंडी देवी, हे शिवनयना जागो मा. हे दुर्गा देवी रणचंडी देवी, हे शिवनयना जागो मा. हे शिवनयना जागो मा, हे शिवनयना जागो मा. अंबा जगदोधारिणी मा, जगदोधारिणी माता दुर्गा, जगदोधारिणी मा. जगदोधारिणी माता दुर्गा जगदोधारिणी मा जागो जागो माँ जागो जागो माँ जागो जागो माँ जननी जागो जागो माँ जागो जागो माँ जागो जागो माँ जननी हे दुर्गा देवी रणचंडी देवी हे शिव नयना जागो माँ हे शिव नयना जागो माँ हे शिव नयना जागो मा अम्ब जगदो धारिणी मा जगदो धारिणी माता दुर्गा जगदो धारिणी मा
आपल्या दैवताला आईच्या रूपामध्ये पाहणं महाराष्ट्राचं दैवत पंढरपूरची विठाई तिठाई कृष्णाई कान्हाई असं संतांनी तिचं मातृरूपामध्ये देखील दर्शन घेतलं. आपल्या आपल्या भावाप्रमाणे ते जला त्याला भाजले. जसं समर्थ पंढरपूरला पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, येथे कारे उभा श्री रामा, मन मोहन मेघशा. चाप बाण काय केले कर कटावरी ठेविले. तसं ज्ञानेश्वर महाराजांना पंढरपूरचा पाटील विठोबा हा देवीच्या रूपामध्ये देखील दिसला आणि ते म्हणू लागले, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहारी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली, वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. हे शब्द देखील आश्चर्यकारक आहेत. आपण सद्भक्त केदार प्रणव यांच्या पाठोपाठ हा गोंधळ म्हणूया किंवा घालूया, त्यांना साथ देतील सद्भक्त प्राजक्ता आरोही आणि साई. तुमच्याकरताच ठेवलाय.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः।
तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा,
तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा,
माझे मन लागो तुझा पाई हो करी कृपा,
माझे मन लागो तुझा पाई हो करी कृपा,
तू सावळे सुंदरी हो करी कृपा,
तू सा तो बंद आहे तुमचा,
लावण्य मनोहारी हो करी कृपा,
लावण्य मनोहारी हो करी कृपा,
निज भक्ता करुणा करी हो करी कृपा,
निज भक्ता करुणा करी हो करी कृपा,
पंढरपुरी राहिली डोळा पाहिली,
पंढरपुरी राहिली डोळा पाहिली,
संती देखिली संती देखिली
संती देखिली संती देखिली,
वरुणी विठाई वरुणी विठाई
वरुणी विठाई वरुणी विठाई,
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा,
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा,
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा,
सच्चिदानंद अंबा भाई हो करी कृपा,
करी कृपा उजळ कुल दीपा,
करी कृपा उजळ कुल दीपा,
बोध करी सोपा बोध करी सोपा,
बोध करी सोपा बोध करी सोपा,
येऊनी लवलाही येऊनी लवलाही
येऊनी लवलाही येऊनी लवलाही,
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा,
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 तुझा देवा रामांडिला हो करी कृपा,
तुझा देवा रामांडिला हो करी कृपा,
चौक आसनी कळसठे विला हो करी कृपा,
चौक आसनी कळसठे विला हो करी कृपा,
प्रेम चांदवा वरदी धला हो करी कृपा,
प्रेम चांदवा वरदी धला हो करी कृपा,
ज्ञान गादी पैसा वया हो करी कृपा,
ज्ञान गादी पैसा वया हो करी कृपा,
वरी पैसा विली आदि माया हो करी कृपा,
वरी पैसा विली आदि माया हो करी कृपा,
काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार,
काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार,
यांचे बळ फार यांचे बळ फार
यांचे बळ फार यांचे बळ फार,
सर्व सुख देई सर्व सुख देई
सर्व सुख देई सर्व सुख देई,
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा,
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 शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा,
शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा,
नाचताची प्रेम कल्लोळी हो करी कृपा,
नाचताची प्रेम कल्लोळी हो करी कृपा,
उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा,
उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा,
पुढे पुंडली कधीवटा हो करी कृपा,
पुढे पुंडली कधीवटा हो करी कृपा,
त्याने मार्ग दाविला नीटा हो करी कृपा,
त्याने मार्ग दाविला नीटा हो करी कृपा,
आई दाविली मूळ पीठा हो करी कृपा,
आई दाविली मूळ
मा परब तुमा देवी वरु सुख सागरू,
अपर कुमार देवी वरु सुख सागरु
चला नमस्कार
चला नमस्कार
सर्व सुख देवी सर्व सुख देवी
सुख देई सर्व सुख देई
सच्चिदानंद अम्बा बाई हो करी कृपा
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 सच्चिदानंद अम्बा बाई हो करी कृपा।
दुर्गा माता आणि पंढरी निवासी पांडुरंग रूपी सच्चिदानंद अंबाबाई यांची आळवणी केल्यानंतर आजचा दिवस अजून एका कारणासाठी सुप्रसिद्ध आहे, तो म्हणजे रामचंद्रांचा लंकेमध्ये झालेला फार मोठा विजय। भगवंतांनी शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीराम तो मी असं म्हटलेलं आहे, रामशस्त्र भृतामहम, शस्त्र धारण करण्याची योग्यता सर्वार्थानी असणाऱ्यांमध्ये रामचंद्र ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात। कारण शस्त्र धारण करणं सोपं आहे, ते वापरण्याचा निर्णय घेणं ही कठीण गोष्ट आहे। लोककल्याणासाठी परहिता साठी म्हणून शस्त्र वापरणाऱ्यांमध्ये रामचंद्र हे आदर्श आहेत। रामचंद्र हे परमात्म्याचा अवतार म्हणूनच जन्माला आले। त्यांच्या जन्माच्या आधीच भाकीत केलं गेलं की विष्णू जन्माला येणार आहेत। त्यामुळे विष्णूंचा प्रसाद म्हणून आणि साक्षात विष्णू म्हणून त्यांना पाहणारे ओळखणारे त्या काळी ऋषी होतेच। त्याच्यामध्ये मुख्यतः दशरथ राजाचे राजगुरु वसिष्ठ हे होते। विश्वामित्र त्यांना परमात्मा म्हणूनच ओळखत होते। ऐतिहासिक दृष्टीने अन्यायाचा प्रतिकार करण्याचं पहिलं प्रतीक या देशामध्ये असणार, त्याच्या आधी पुराण आहेत, तरी देखील भारतवासियांनी कायम लक्षात ठेवलेलं म्हणजे रामचंद्र आहे। रामचंद्र हे जसं सामर्थ्याचं प्रतीक म्हणून ओळखले जातात, तसं परमार्थियांकरता मुक्तीदाता म्हणून ओळखले जातात। त्यांच्या नुसत्या नामानी मुक्ती मिळते, जन्म मृत्यूचं खंडन होतं, अशा प्रकारची श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी कित्येकांना मुक्ती नामस्मरण करत असं परमार्थाच्या इतिहासामध्ये झालेलंही आहे। रामचंद्रांच्या लीला चरित्राच्या आधी देखील रामनाम हे घेतलं जात असे। नारदांनी वाल्याला रामचंद्रांच्या जन्माच्या आधी रामनामाचा उपदेश केलेला होता. राम म्हणजे परमात्मा हे समीकरण ठरलेलं होतं. पण रामचंद्रांचं चरित्रही असं झालं की त्या चरित्रानेही राम म्हणजे परमात्मा हे सिद्ध केलं. असं असल्यामुळं पूर्वी रामचंद्रांच्या जन्माच्या आधी जे नाम केवळ निर्गुण निराकार परमात्म्याला होतं त्या नामाला रामचंद्रांचं रूप देखील प्राप्त झालं. आणि अशी घटना त्याआधी कधी घडली नव्हती. त्या रामाला संत चराचरात पाहतात, अणुरेणू मध्ये पाहतात. अणु माझी राम, रेणू माझी राम, तृणी काष्टी राम वर्तत असे असं संत म्हणायला लागले. आपण रोहित आणि आनंद कडून राम आकाशी पाताळी, राम नांदे भूमंडळी, राम योगी यांचे मेळी सर्व काळी शोभतो हे सामूहिक भजन त्यांच्याकडून आपण त्यांच्या मागोमाग म्हणू.
सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः. राम आकाशी पाताळी,
राम आकाशी पाताळी,
राम नांदे भूमंडळी,
राम नांदे भूमंडळी,
राम योगियांचे मेळी,
राम योगियांचे मेळी
सर्व काळी शोभतो,
सर्व काळी शोभतो,
सर्व काळी शोभतो,
सर्व काळी शोभतो.
राम आकाशी पाताळी,
राम आकाशी पाताळी,
राम नित्य निरंतरी,
राम नित्य निरंतरी,
राम सबाह्य अंतरी,
राम सबाह्य अंतरी,
राम विवेकाचे घरी,
राम विवेकाचे घरी,
भक्तिवरी सापडे,
भक्तिवरी सापडे,
भक्तिवरी सापडे,
भक्तिवरी सापडे.
राम आकाशी पाताळी,
राम आकाशी पाताळी,
राम भावे ठाई पडे,
राम भावे ठाई पडे,
राम भक्ताशी सापडे,
राम भक्ताशी सापडे,
राम मी पणे ना तुडे,
राम मी पणे ना तुडे,
मौन घडे श्रुतीची,
मौन घडे श्रुतीची,
मौन घडे श्रुतीची,
मौन घडे श्रुतीची.
राम आकाशी पाताळी,
राम आकाशी पाताळी,
राम योग्यांचे मंडळ, राम भक्तांचे भूषण, राम आनंद रक्षण,
राम आनंद रक्षण,
संरक्षण दासाचे,
संरक्षण दासाचे,
संरक्षण दासाचे,
संरक्षण दासाचे,
राम आकाशी पाताळी,
राम आकाशी,
राम नांदे भूमंडळी,
भूमंडळी,
राम योगियांचे मेळी,
राम योगियांचे
मेळी, सर्वकाळी शोभतो, सर्वकाळी शोभतो,
सर्वकाळी शोभतो,
राम आकाशी पाताळी,
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 राम भावे ठाई पडे. भावाने भाव असेल तर राम आपल्या ठिकाणी अवतीर्ण होतो. ठाई पडे याचा अर्थ आपल्या अंतर्यामी येऊन राहतो. राम हा भक्तांना सापडतो एवढंच नव्हे तर भक्ताची भक्ताला रामाची प्रसन्नता प्राप्त होते, रामाची शांती प्राप्त होते. भक्ताच्या दृष्टीने राम वेगळा आणि आपण वेगळे असं देखील संपून जात. राम हा योग्यांच्या ठिकाणी परमात्म्याचं मंडण करणारा, स्थापना करणारा. राम हा भक्तांना भूषणासारखा, आनंदाचं रक्षण करणारा असा राम गात जावा, असा राम ध्यात जावा असं समर्थ म्हणतात. आपण राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा सायली सांगेल आपण तिचा पाठवाट म्हणूया.
राम गावा, राम ध्यावा, राम जीविता विसावा,
राम जीविता विसावा,
राम गावा, राम ध्यावा,
राम ध्यावा,
राम जीविता विसावा,
राम जीविता विसावा,
राम गावा, राम ध्यावा,
राम ध्यावा,
कल्याणाचे जे कल्याण,
कल्याणाचे जे कल्याण,
रघुरायाचे गुणगान,
रघुरायाचे गुणगान,
राम गावा, राम ध्यावा,
राम गावा, राम ध्यावा,
राम जीविता विसावा,
राम जीविता विसावा,
राम गावा, राम ध्यावा,
राम गावा, राम ध्यावा,
मंगळाचे जे मंगळ,
मंगळाचे जे
कौसल्येचा बाळ राम गावा राम ध्यावा राम जीविका विसावा राम गावा राम ध्यावा राम कैवल्याचा दानी राम दास अभिमानी राम दास अभिमानी राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा
रामचंद्र हे परमार्थी अंकर्ता आदर्श सामाजिकतेने देखील रामचंद्र हे आदर्शच आहेत. रामचंद्रांचं मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम, दासांवर रामचंद्रांनी केलेलं प्रेम, त्यांनी जो पुत्रधर्म पाळला, राजधर्म पाळला, त्यांनी पतीधर्म पाळला आणि प्रसंगी पतीधर्म आणि राजधर्म याच्यामध्ये एक प्रकारचा संदेह किंवा क्वेश्चन मार्क निर्माण झाल्यानंतर माहित असताना जाणून पण राजधर्माला महत्व दिलं. त्यांच्यापाशी किंचित ही आसक्ती नव्हती. जीवन हे इतकं वेडवाकडं असतं कधी कधी कि त्याच्यामध्ये एकाला न्याय देताना एकाला अन्याय होतो. तसा प्रसंग जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये उभा राहिला तेव्हा राजाचं जीवन हे कोणत्याही प्रकारच्या लोकापवादापेक्षा स्वतंत्र असलं पाहिजे. राजा हा आदर्श असला पाहिजे. केवळ एवढ्या भूमिकेतून मोठा अवघड निर्णय राजधर्म आणि पतीधर्म सांभाळताना तारांबळ जी उडाली असेल त्यांनी आपल्या पत्नीचा त्याग केला. तुलसी रामायणामध्ये तुलसीदासांनी वनवासामध्ये रामचंद्र गेलेले असताना आणि सीतामाईंचं हरण झाल्यानंतर काही दागिने सापडले. सीतामाईंचा शोध घेत रामचंद्र आणि लक्ष्मण जात असताना तर तिथं असं वर्णन आलेलं आहे की लक्ष्मणांनी सीतामाईंच्या पायातले दागिने ओळखले. महात्माजी आणि विनोबाजी हा प्रसंग वाचत असताना महात्मा जी म्हणाले की लक्ष्मण हा विरागी असा की त्यांनी फक्त सीतामाईंच्या पायातले दागिने ओळखले, बाकी दागिने त्याला ओळखता आले नाहीत. त्याच्यावर विनोबाजी असं म्हणाले की तुलसीदासांनी वैराग्याची स्तुती केलेली आहे, लक्ष्मणाच्या वैराग्याची ही स्तुती केलेली आहे, पण श्लोक अशा तऱ्हेने लिहिलेले आहेत की एकूण वैराग्याची स्तुती व्हावी. ती मुख्यतः लक्ष्मणाच्या वैराग्याची नसून रामचंद्रांच्या वैराग्याची स्तुती ही तुलसीदासांनी केली असं विनोबाजी म्हणाले. तेव्हा महात्माजींना त्याचा अर्थ समजेना. विनोबाजी असं म्हणाले की लक्ष्मण निदान किमान पक्षी सीतामाईंच्या पायातले दागिने ओळखू शकला, रामचंद्रांना तेही ओळखता. तेही ओळखता आले नाहीत. यथा न्याय संसार करत असताना, प्रपंच करत असताना रामचंद्र कस आत्म्याशी संलग्न जीवन, जगत होते हे लक्षात घेऊन ही खरी रामचंद्रांच्या वैराग्याची स्तुती तुलसीदासांनी केली असं विनोबाजी म्हणाले. रामचंद्र धर्ममूर्ती होते आणि धर्ममूर्ती व्यक्तीने कामाच्या आवेगाला जिंकण गरजेचं असत, तरच क्रोध देखील जिंकला जातो. आणि काम आणि क्रोध जिंकल्याशिवाय खरं प्रेम निर्माण होत नाही, कामामध्ये खरं प्रेम नाही. कामामध्ये प्रेम असल्यासारखं वाटतं, पण खरं निष्काम निरपेक्ष प्रेम जे परमेश्वर या विश्वावर करतो, कुठल्याही अपेक्षेखेरीज पर्जन्य बरसतो, सूर्य प्रकाश देतो, तशा प्रकारचं प्रेम हे कामाशिवायच शक्य आहे. असं प्रेम हे स्वरूप सुखाशी जोडलं जातं. अशा प्रेमाने जर प्राप्त काही होत असेल तर प्रथम आंतरिक स्वरूपाचा आनंद प्राप्त होतो आणि मग नंतर तो स्वरूपाचा आनंद सर्व ठिकाणी नटून राहिलेला आहे असा बोध होतो. रामचंद्र ज्यांच्या ज्यांच्याकडे दृष्टी टाकत असत नुसती, त्यांनाही आनंद होत असे. ज्यांचं लक्षपूर्वक ऐकत असत त्यांनाही आनंद होत असे. रामचंद्र नुसते जात असत, अयोध्येच्या रस्त्यांवरून जेव्हा त्यांचं जाणं येणं होईल तेव्हा त्यांना पाहण्यासाठी म्हणून लोक जमत असत. त्यांची शांती ही पाहण्यासारखी होती, त्यांचा प्रसाद किंवा प्रसन्नता ही पाहण्यासारखी होती, त्यांची शालीनता पाहण्यासारखी होती. जर ज्ञान अंतरी उदयाला आलं तर त्या ज्ञानाचा पहिला आघात हा नेहमी मोहावर होत असतो. आपण मोहात सापडलेले असतो आणि ज्ञानी पुरुषाचा मोह दूर झालेला असतो. मोहरहित जीवन जगणं ही फार कठीण गोष्ट आहे, कारण वारंवार निरनिराळ्या प्रकारचे मोहच व्यक्तीला सतावत असतात. घरादाराचा मोह, शेतीवाडीचा मोह, गाडी घोड्या त्याचा मोह, मग पुत्र मोह, ज्याच्या करता महाभारत झालं, हे मोठे मोठे मोह तर अजूनच दूर. म्हणून त्याला ज्ञान झालं त्याचं ज्ञान निर्मोहित्वावरूनच ओळखलं जायचं. त्या ज्ञानाची ओळखण्याची बाहेरची खूण तो मोहरहित झालेला आहे की नाही हीच राहते, आणि ती स्पष्ट सर्वांना समजायला पाहिजे अशा रीतीने प्रकट होते, अशा रीतीने व्यक्त होते. भगवद्गीता देखील ज्ञान प्रधान शास्त्र, अविद्या नाशु हे स्थळ तेने मोक्षोपादान हे फळ, या दोघीशी केवळ साधन ज्ञान असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि अर्जुनाच्या मोह निरसनार्थ भगवद्गीता सांगितली गेली. रामचंद्र हे ज्ञान स्वरूप होते. ज्ञान स्वरूप याचा अर्थ ते ब्रह्मानंदामध्ये निमग्न होते. निर्गुण निराकार अव्यक्त परमात्माच आपण जन्म मरण रहित अशी ब्रह्मवस्तू आहोत अशा प्रकारचा पूर्ण बोध घेऊन रामचंद्र जीवन जगले. चैतन्य स्वरूप शुद्ध जाणीव म्हणजे राम. निराकाराचा बोध म्हणजे राम, तसं आनंदाचा बोध म्हणजे देखील राम. राम या एका शब्दात हे सगळं अभिप्रेत आहे. राम म्हणजे जणू ज्ञान, राम म्हणजे मोह मुक्त झालेला पुरुष. वशिष्ठांनी रामचंद्रांना जेव्हा अनुग्रह दिला, जन्मतः ज्ञान घेऊन आलेल्या व्यक्तीला जो मुळातच अजन्म आहे, अजाह अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन, अशा व्यक्तीला वशिष्ठांनी अनुग्रह दिला आणि अनुग्रह देऊन ते परमात्म तत्वच तू आहेस असा उपदेश केला. तेव्हा असा उल्लेख आहे की वशिष्ठ म्हणतात की गुरु शिष्य परंपरेचा आदर इथून पुढेही राहावा म्हणून केवळ हे रामचंद्र तुझ्याच ज्ञानाचा उपदेश मी तुला करतो आहे. आत्मस्वरूपाचा बोध आणि मोहनाश हे नेहमी एकत्रित असतात आणि रामचंद्रांच्या जीवनामध्ये ते वारंवार प्रगट झालं. अत्यंत अल्प वयात, किशोर वयात विश्वामित्र रामचंद्रांना नेण्यासाठी म्हणून आले, यज्ञाच्या रक्षणासाठी म्हणून. शस्त्रविद्या पारंगत असलेले योद्धे त्यांना हवे होते. तेव्हा त्यांनी दशरथाकडे येऊन त्यांचा पुत्र मागितला. मोहानी दशरथाचं अंतःकरण कळवळलं. इतक्या लहान मुलाला राक्षसांच्या समोर युद्धासाठी पाठवायचं. दशरथ विश्वामित्रांना म्हणायला लागला की मी येतो, याला मोह असं म्हणतात. आणि इतक्या लहान वयामध्ये विश्वामित्रांबरोबर वनामध्ये रामचंद्र निघून गेले, याला निर्मोह असं म्हणतात. सगळी राजसुख सोडण्याचं जे पुढं त्यांचं प्राप्तन होत, अचानक उद्भवलेलं, त्याची पूर्व तयारीच जणू विश्वामित्रांनी करून घेतली. वयाच्या 12व्या वर्षी मुलांना बिछाना सोडवत नाही थंडीमध्ये, मऊ पांघरून लागतं, खिडक्या दारं बंद लागतात. त्या वयामध्ये रामचंद्र विश्वामित्रांसारखी संन्यासासारखी वस्त्र नेसून वनात निघाले, विश्वामित्रांबरोबर विश्वामित्रांसारखे होऊन ऋषींच्या वेशामध्ये बाहेर पडले. मोहरहितता ही गोष्ट रामचंद्रांच्या जीवनामध्ये जेव्हा पितृवचनाचं प्रतिपालन करण्याची वेळ आली, वडिलांनी आईला दिलेलं, सावत्र आईला दिलेलं वचन, आणि ते वचन निभावण्यासाठी म्हणून ते वचन देखील विघातक अशा पद्धतीने आईनी मागितलं, ते म्हणजे तिच्याच एका मुलाला, सावत्र मुलाला वनवास घडावा असं होतं. रामचंद्रांनी आनंदाने ते स्वीकारलं आणि त्याचा काळ देखील साधा सुद्धा नव्हता, 14 वर्षांचा काळ होता. रामचंद्र एका क्षणात तयार झाले. ज्या क्षणी राज्याभिषेक होणार त्या क्षणामध्ये वल्कल नेसून वनामध्ये जायला लागणं ही मोठी विचित्र घटना आहे. आपण आनंदाने कामावर जावं आणि कामावरून काढून टाकल्याचं पत्र हातात पडावं याच्याशी तुलना होऊ शकत नाही, पण असे चमत्कारिक प्रसंग व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक वेळेला घडतात. आमच्या ओळखीच्या एका घरी वास्तुशांत होती, त्यांच्या सासूबाई मोठ्या प्रेमानी येणं जाणं करत होत्या, त्या जवळच राहत होत्या. उत्साहात त्यांच्या आदल्या दिवशी तर जवळपास 6-7 खेपा झाल्या, 4-5 जिने चढून, आणि त्या दिवशीही सकाळी गुरुजी येण्याच्या आधी काहीतरी देण्यासाठी म्हणून आल्या आणि कोसळल्या. वास्तू शांत होणार होती, त्या दिवशी मृत्यू झाला घरात. असं होऊ शकतं. रामचंद्रांच्या जीवनात जे झालं ते आपल्या जीवनात कधीही होणार नाही असं नाहीये. प्रत्येकाला काही वनवास नाही भोगायला लागत. असे जे एकदम ट्रान्सफर सीन व्हावा असे प्रसंग, त्या प्रसंगामध्ये मनुष्याची फार मोठी कसोटी लागते. लोकमान्यांच्या बाबत त्यांना 6 वर्षाची शिक्षा सुनावली गेली. त्यांनी निर्माण केलेली जी जागृती होती स्वराज्याविषयी ती इतकी भराला आलेली होती, काहीतरी घडेल असं वाटत होत, आणि त्यांची शिक्षा देखील ब्रह्मदेशात जाऊन भोगायची होती. परत गाडीतून जाताना त्यांच्याबरोबर जो सार्जंट होता त्याला आश्चर्य वाटलं, लोकमान्यांना झोप लागलेली होती गाडीमध्ये. आपण जे कर्म करतो त्या कर्मामध्ये आपण अलिप्त असणं, त्याच्यामध्ये मोह नसणं, कर्तव्य कर्म करत असताना ही गोष्ट फार अवघड आहे. वनवासामध्ये देखील रामचंद्रांचं जीवन संपूर्णपणे अपरिग्रही असं होतं. ऋषी मुनींच्या कोणाच्याही आश्रमामध्ये ते वनातच राहत होते. कुठेतरी कुठे टाकून यांनाही राहायचंच होतं. एखाद्या ऋषींच्या आश्रमामध्ये हे जर राहिले असते तर वनवासाचा काळ सहज ते निरनिराळ्या ऋषींच्या आश्रमांमध्ये गेले खरे, पण तिथं अतिशय अल्प काळ राहून ते पुढे निघून गेले, एका जागी थांबले नाहीत. त्या निमित्ताने त्यांनी राजा दशरथांनी जो अश्वमेध केलेला होता आणि जो भूभाग दशरथाच्या साम्राज्याखाली येत होता, पण ज्या भूभागाकडे तसं अरण्य असल्यामुळे लक्ष दिलं जात नव्हतं, त्या सगळ्या भूभागाकडे ते पायी चालत गेले. आजही या देशामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी राम येऊन गेले. असं सांगितलं जातं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रेमाने आदराने लोक तीर्थक्षेत्र म्हणून भेटी देतात. रामचंद्रांचं जीवन अतिशय सुख, निश्चिंतता, शांतीने भरलेलं होत, कारण ज्या ठिकाणी मोहरहितता असते त्या ठिकाणी पूर्ण अभय असतं. ज्या ठिकाणी पूर्ण अभय असतं त्या ठिकाणी शांती असते, सुख त्या ठिकाणी नांदतं. भयाच्या ठिकाणी अशांती असते आणि मोह असेल तर भय असतं. रामचंद्रांना त्यांच्या आतल्या चैतन्याचा बोध, बाहेर चैतन्याचाच सुखाचा शांतीचा वर्षाव इंद्रियातून अंगापांगातून त्यांच्या असा सहजगत्या होत असे. रामचंद्रांच्या योगानी त्यांचे भक्त त्या काळात भरत लक्ष्मण सर्व अयोध्या असं म्हणतात, पण विशेष करून हनुमंत शबरी विभीषण अहिल्या ही मंडळी तर शाश्वत सुखशांतीला प्राप्त झाली. समर्थांनी चिरंजीव केले जगी दास दोन्ही असं त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. विभीषण आणि हनुमंत हे त्यांचे दोन भक्त तर चिरंजीव झाले. या रामचंद्रांचं स्मरण करण्याचा देखील आजचा दिवस आहे. आपण रामचंद्रांचं स्वरूपाच्या अंगाने स्मरण किंवा त्याच्याशी एकरूपता ध्यानाच्या वेळेला आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे लाभावी असा प्रयत्नही केला. आणि त्यानंतर त्यांचं थोडस अल्पचरित्र त्याच्यातले काही एक गुण आठवण्याचा प्रयत्न आपण केला. अशा करता की आजच्या दिवशी त्यांनी जो विलक्षण विजय रावणावर मिळवला, राम रावण झुंझिनले कैसे राम रावणाच्या परी ऐसे असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायला लागलं. न भूतो न भविष्यती असं मोठं युद्ध त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्याची तुलना जर करायची असेल तर त्यांच्याच युद्धाशी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा रावणावर रामचंद्रांनी मिळवलेला जो विजय होता तो अनिष्टावर मिळवलेला विजय होता, अन्यायावर मिळवलेला विजय होता, अनीतीवर मिळवलेला विजय होता. आणि नीतीची स्थापना आणि परमार्थ प्रस्थापित करणं हे रामचंद्रांचं जीवन कार्य होतं. मनुष्याच्या देहबुद्धीच्या सीमा ओलांडून त्यांनी आत्मबुद्धीकडे जावं असं रामचंद्रांचं जीवन आपल्याला सांगतं, सुचवतं. आपण एक दोन मिनिटं शांत डोळे मिटून बसू. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि 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 हरि. निवेदन आता होतील, सतपत्त गिरीश निवेदन करेल. त्याच्यात मुख्यतः निवेदन हे नमस्कारा संबंधीचं असेल.